नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. वावड्यांक बळी पडचे न्ही आनी सरकारान दिल्ले म्हायतीचेर विश्वास दवरचो असो उलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळींत उलयतना मारला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज आसाम आनी पुड्डुचेरीच्या पक्ष कार्यकर्त्यांक मेरा बूथ सबसे मजबूत ह्या संवादात्मक कार्यावळी वेळार नमो एप वरवीं संबोधीत करतले. लोकसभेत आज दिवाळखोरी आनी नादारी संहिता सुदारणा विधेयक 2025 मुखावेल्या चर्चे खातीर घेतले. आयपीएल क्रिकेटींत मुंबयतल्या वानखेडे स्टेडियमार काल राती जाल्ल्या दुसऱ्या खेळांत मुंबय इंडियन्सान कोलकाता नायट रायडर्साचो 6-2 राखून पराभव केलो. आतां पुराय खबरो. अस्तंत आशियातली परिस्थितीक लागून आव्हानात्मक काळ निर्माण जाला, कारण हो वाठार भारताच्या उर्जेच्या गरजा खातीर एक मुखेल केंद्र आसा. वावड्यांक बळी पडचे न्ही आनी सरकारान दिल्ले म्हायतीचेर विश्वास दवरचो असो उलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळींत उलयतना मारलो.
यह चुनौतीपूर्ण समय है. सभी देशवासियों से फिर यह आग्रह करूंगा कि हमें एकजुट होकर इस चुनौती से बाहर निकलना है. जो लोग इस विषय पर भी राजनीति कर रहे हैं उन्हें राजनीति नहीं करनी चाहिए. यह देश के 140 करोड़ देशवासियों के हित से जुड़ा विषय है. मैं सभी देशवासियों से अपील भी करूंगा कि वो जागरूक रहे, अफवाहों के बहकावे में न आए. सरकार की तरफ से जो आपको निरंतर जानकारी दी जा रही है उस पर भरोसा करें.
प्रधानमंत्री मोदी हांणी भारताच्या गिरेस्त सांस्कृतीक दायजाचे जनभागीदारीतल्यान दस्तावेजीकरण करपाचो हेतू आशिल्ल्या ज्ञान भारतम सर्वेक्षणाचेर भर दिलो. राष्ट्र निर्माणाची जापसालदारकी पुराय करपाक माय भारत हाची म्हत्वाची भूमिका आसा अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले. प्रधानमंत्री उदका संवर्धनाचेर उलयले. देशाच्या जायत्या वाठारांनी गिमाची सुरवात जाल्ल्यान उदक वाचोवपाच्या संकल्पाचो पुनरुच्चार करपाची वेळ आयल्या अशें तांणी म्हळें.
जल संचय अभियान ने लोगों को बहुत जागरूक बनाया है. इस अभियान के तहत देश भर में करीब 50 लाख आर्टिफिशियल वाटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर बनाए गए हैं. जल संकट से निपटने के लिए गांव-गांव में सामुदायिक स्तर पर प्रयास होने लगे हैं. अमृत सरोवर अभियान के तहत भी देश भर में करीब 70,000 अमृत सरोवर बनाए गए हैं.
T20 विश्वचषक सर्तीन भारताचे जैत आनी जम्मू काश्मीरान पयलेच खेपे रणजी ट्रॉफी जिकिल्ल्याचो उल्लेख करत हाली भारतान खेळा मळार मेळयल्ल्या यशाची तोखणाय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केली.
भारत ने T20 वर्ल्ड कप में ऐतिहासिक जीत दर्ज की तो देश में हर तरफ खुशी की लहर दौड़ गई. अपनी टीम की शानदार सफलता पर हम सभी को बहुत गर्व है. जम्मू कश्मीर की क्रिकेट टीम ने रणजी ट्रॉफी को अपने नाम कर लिया. जम्मू कश्मीर के लोगों में खेलों को लेकर गजब का जज्बा रहा है. यह बड़े खेल आयोजनों का हब भी बनता जा रहा है. खेलो इंडिया विंटर गेम्स के लिए गुलमर्ग तो पहले ही अपनी पहचान बना चुका है.
ईशान्येक फुकट वीज दिवपाच्या यशाचेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भर दिलो. त्रिपुराकडे खासा लक्ष दिवन पीएम सूर्यघर ह्या मोहिमेवरवीं राज्यभर नवीकरणीय उर्जा उपायांक चालना दिवपा खातीर वेपाराच्या सतत यत्नांचे परिणाम म्हळ्यार मन की बात अशें तांणी सांगले.
पीएम सूर्यघर मुक्त बिजली योजना का प्रभाव देश के कोने कोने में दिखने लगा है. पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना का फायदा नॉर्थ ईस्ट के इलाकों में भी मिल रहा है. त्रिपुरा में रियांग जनजाति के कई गांव ऐसे थे जहां बिजली की समस्या थी. अब सोलर मिनी ग्रिड के माध्यम से वहां के घरों में रोशनी रहती है. देश में सोलर ऊर्जा क्रांति के ऐसे न जाने कितने उदाहरण हैं. आप भी इस क्रांति से जुड़िए और दूसरों को भी जोड़िए.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज आसाम आनी पुड्डुचेरीच्या पक्ष कार्यकर्त्यांक मेरा बूथ सबसे मजबूत ह्या संवादात्मक कार्यावळी वेळार नमो एप वरवीं संबोधित करतले. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान मोदी हांणी सांगले की फाटल्या दशकांत आसामान केल्ली प्रगती सगळ्यांक दिसता आनी राज्य सगळ्या क्षेत्रांनी उदरगतीच्या घेतिल्ल्या उडये खातीर वळखतात. उदरगतीच्या वावराक लागून डबल इंजीन NDA सरकाराच्या आनीक 5 वर्सां खातीर लोक तयार जाल्यात अशें तांणी मुखार म्हणले. जगभरातल्या उर्जा पुरवणीचेर परिणाम करपी भूराजकीय परिस्थितीचो हवालो दिवन सरकारान 21 राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशांनी भौशीक वितरण प्रणाली अंतर्गत सुपिरियर केरोसीन तेलाच्या वितरणाक परवानगी दिवपी अधिसुचोवणी जारी केल्या. पेट्रोलियम आणि सैमिक वायू मंत्रालयान एका अधिसुचवणेत केरोसीन मुक्त राज्या आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या नियुक्त इंधन केंद्रांक घरगुती वापरा खातीर सुपिरियर केरोसीन तेलाचो साठो आणि वितरण करपाक परवानगी दिल्या. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळान ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. अस्तंत बंगालातल्या व्हड प्रशासकीय फेरबदलांत वेचणूक आयोगान राज्यभरातल्या 170 पुलीस स्टेशनांचे प्रभारी अधिकाऱ्यांक पदावेल्यान काढून उडयल्यात. हातून भवानीपूर, नंदीग्राम सारख्या म्हत्वाच्या विधानसभा मतदारसंघाचो आसपाव जाता. मुखेल वेचणूक अधिकारी खात्याच्या शिफारशींच्या आधाराचेर आयोगान वट्ट 184 पुलीस अधिकाऱ्यांची बदली आणि पदस्थापनांच्या फेररचनेक मान्यताय दिल्या. हातूंत 11 उंचेल्या पावण्यावेले अधिकारी आसात. हो प्रशासकीय फेरबदल उत्तर बंगाल ते दक्षिण बंगाल मेरेन राज्यभर पातळळा आणि ताचो परिणाम कुचबिहार, अलिपूरद्वार, मालदा, मुर्शिदाबाद, उत्तर आणि दक्षिण 24 परगना, हावडा, हुगली आणि उदेंत आणि अस्तंत मिदनापूर ह्या जिल्ह्यांचेर पडटा. तशेंच कोलकाता पुलीस आयुक्तातल्या अधिकार क्षेत्रांत कितल्याशाच पुलीस स्टेशन अधिकाऱ्यांची बदली जाल्या. मुक्त आणि निष्पक्ष वेचणूक घेवपाचे प्रक्रियेत कसलोच हलगर्जीपणा सोसचे ना असो स्पष्ट निर्देश वेचणूक आयोगान जारी केला. लोकसभेत आज दिवाळखोरी आणि नादारी संहिता सुधारणा विधेयक 2025 मुखावेल्या चर्चेखातीर घेतले. या विधेयकाचो उद्देश दिवाळखोरी आणि नादारी संहिता 2016 आणि सुधारणा करप हो असा. कंपनी आणि व्यक्तीमधलो प्रक्रियात्मक कळाव आणि अर्थासंबंधी तिनच्यो समस्या पयस करपाचो हो ह्या विधेयकाचो प्रयत्न आसा. देशाक डाव्या विचारसरणीच्या अतिरेकीपणापासून मुक्त करपाच्या प्रयत्नांचेरूय सभाघरांत चर्चा जातली. राज्यसभेत केंद्रीय सशस्त्र पुलीस दळ सामान्य प्रशासन विधेयक 2026 विचाराखातीर आणि मंजुरीखातीर घेतले. देशभरातल्या सगळ्या पेट्रोल पंपांचेर पेट्रोल आणि डिझलाचो फावो तो साठो आसा असे सरकारान सांगला आणि लोकांनी वावड्याचेर विश्वास दवरचो न्ही असो सल्लो परत दिला. गिरायकांक आधार दिवपा खातीर पेट्रोलियम आणि डिझलाचेर दर लिटराक 10 रुपया उत्पादन शुल्क उणो केला असे पेट्रोलियम आणि सैमिक वायू मंत्रालयान सांगला. तशेंच देशातली उपलब्धताय सुनिश्चित करपा खातीर एव्हिएशन टर्बाईन इंधनाचेर निर्यात शुल्क लायला. देशांतर्गत घरगुती एलपीजीची पुरवण सामान्य आसा. दर दिसा 55 लाखावयर सिलिंडर वितरीत जातात असे मंत्रालयान सांगला. आयपीएल क्रिकेटीत मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमार काल राती झाल्या दुसऱ्या खेळात मुंबई इंडियन्सान कोलकाता नाईट रायडर्सचा 6 गडे राखून पराभव केलो. भारतीय हवामान खात्यान दिल्ली, चंदीगड, हरियाणा, उदेंत राजस्थान, हिमाचल प्रदेश, मध्य महाराष्ट्र, पंजाब आणि उत्तराखंड हांचे खातीर ऑरेंज अलर्ट जारी करून गडगड आणि गारांचे वादळ येवपाची शक्यता उक्तायल्या. आयएमडीच्या म्हणण्याप्रमाण आयज मराठवाडा आणि अस्तंत मध्य प्रदेशात अशीच परिस्थिती येऊपाची शक्यता असा. आता खबरो सोपोवचे पहिली परत एक फावट काय मुखेल खबरो. वावड्यांक बळी पडचे न्हय आणि सरकारान दिल्ले माहितीचेर विश्वास दवरचो असो उलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आकाशवाणीवेल्या मन की बात कार्यावळीत उलयतना मारला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज आसाम आणि पुड्डुचेरीच्या पक्ष कार्यकर्त्यांक मेरा बूथ सबसे मजबूत या संवादात्मक कार्यावळी वेळार नमो ॲप वरवीं संबोधित करतले. लोकसभेत आज दिवाळखोरी आणि नादारी संहिता सुधारणा विधेयक 2025 मुखावेले चर्चेखातीर घेतले. आयपीएल क्रिकेटीत मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमार काल राती झाल्या दुसऱ्या खेळात मुंबई इंडियन्सान कोलकाता नाईट रायडर्सचा 6 गडे राखून पराभव केला. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजेच्या 6:30 नमस्कार.